आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीची आघाडी. दोन ठिकाणी सत्तेत येण्याची काँग्रेसला आशा. राज्यात लवकरच 70,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. व्यावहारिक अनुभव घेण्यावर भर देण्याचं परीक्षा पे चर्चामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विद्यार्थ्यांना आवाहन. आणि राज्य शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा उद्यापासून. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुती आघाडीवर आहे. याद्वारे सरकारनं केलेल्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केल्याचं स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली आहे. राज्यभरात जिल्हा परिषद गटातल्या 136 जागा भाजपाने जिंकल्या आहेत, तसंच 410 पंचायत समितीच्या जागा जिंकल्या आहेत, असं ते म्हणाले.
एकूणच जी काही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची मानसिकता आहे, ती मानसिकता यातनं पूर्णपणे समोर आलेली आहे. पहिले नगरपालिका, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा, या सगळ्या निवडणुकातून महाराष्ट्र सरकारने केलेलं जे काम आहे, या कामावर एक प्रकारे जनतेने शिक्कामोर्तबच केलाय असं मी स्पष्टपणे म्हणेन. आमचे दोन्ही जे सहकारी पक्ष आहेत त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो.
सर्व 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच तसंच 125 50 जास्त पंचायत समित्यांमध्ये भाजपाची सत्ता येईल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. काँग्रेस 2 जिल्हा परिषदांमध्ये सत्तेवर येईल आणि 2 ठिकाणी सत्तेत भागीदार असेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांचं वृत्त ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक 48 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एका जागेवर विजयी झाला आहे. तर भाजप 10, शिवसेना 4, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 जागांवर विजयी झाला आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसला 15, राष्ट्रवादी काँग्रेसला 20, भाजपला 12, शिवसेनेला 9 आणि जनस्वराज्य पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 आणि शाहू आघाडीला 4 जागांवर यश मिळालं आहे. सातारा जिल्हा परिषदेत भाजपनं सर्वाधिक 27 जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 20, शिवसेना 15, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला आहे. सिंधुदुर्गमध्ये महायुतीनं बहुमत मिळवलं आहे. यात भाजपला 27 तर शिवसेनेला 14 जागांवर यश मिळालं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. पंचायत समित्यांमधल्या 100 जागांपैकी 81 जागांवर महायुती विजयी झाली आहे. रत्नागिरीतही 40 जागा जिंकून शिवसेना मोठा पक्ष ठरला असून भाजपला 4 जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6, राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागांवर विजयी झाला आहे. रायगडमध्ये 21 जागा जिंकून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 तर भाजपनं 15 जागा जिंकल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्व गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा विजय निश्चित झाला आहे. भाजपला 12 आणि शिवसेनेला 14 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 14 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6 जागा जिंकता आल्या. धाराशिव जिल्ह्यात ढोकी पंचायत समितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा केवळ एका मतानं विजय झाला आहे. परभणीत भाजपनं सर्वाधिक 23 जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस 15, शिवसेना 5, काँग्रेस 3 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 जागांवर विजयी झाला आहे. सोलापूरमध्ये भाजप एकहाती सत्ता मिळवेल हे स्पष्ट झालं आहे. भाजपनं सर्वाधिक 38 जागा जिंकल्या आहेत. लातूरमध्ये सर्वाधिक 23 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र महायुतीतले घटक पक्ष भाजपला 18, राष्ट्रवादी काँग्रेसला 12 आणि शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळवल्यामुळे महायुतीला बहुमत मिळालं आहे.
पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली. लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी स्नेहा लुडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज या निवडींची औपचारिक घोषणा करण्यात आली. जालना शहराच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली. नागपूर महापालिकेत नवनिर्वाचित महापौर नीता ठाकरे आणि उपमहापौर लीला हातबेड यांनी आज पदभार स्वीकारला. सभागृह नेते म्हणून बाल्या बोरकर आणि विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेस संजय महाकालकर यांनीही यावेळी पदभार स्वीकारला. अमरावती महापालिकेतही श्रीचंद तेजवाणी यांनी महापौर आणि सचिन मेंढे यांनी उपमहापौर पदाचा कार्यभार स्वीकारला. राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास 70,000 अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20,000 पदं भरली जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्र, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वास्तविक जगातल्या प्रणाली कशा कार्य करतात हे समजून घेण्यासाठी आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी संपर्क साधण्याचा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला. परीक्षा पे चर्चा 2026 नव्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात आज त्यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना लहान स्टार्टअप्सद्वारे आपला उद्योजकतेचा प्रवास सुरू करण्याला प्रोत्साहित केलं. विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि सर्जनशील आवडीनिवडींना वेगळे आणि परस्पर विरोधी मार्ग मानू नयेत. कला आणि सर्जनशील छंद विद्यार्थ्यांना शैक्षणिक दबावामुळे निर्माण होणारा ताण आणि थकवा कमी करायला मदत करू शकतात असं ते म्हणाले. त्याचवेळी शिस्त आणि प्रेरणा आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दोनों चीजें महत्वपूर्ण है जीवन में. अगर अनुशासन है ही नहीं तो कितना ही इंस्पिरेशन होगा तो वो इंस्पिरेशन क्या काम का आएगा. मान लीजिए एक किसान है, उसको प्रेरणा मिल रही है, बगल वाला किसान बहुत फसल कर रहा है, इंस्पिरेशन है यार, लेकिन ये जोतेगा नहीं और बारिश आ गई फिर वो कुछ भी करे उसकी तो हालत खराब ही रहेगी.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांच्या वतीनं आयोजित इयत्ता 12वीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी एकंदर 10,664 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 3,387 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. प्रचलित पद्धतीप्रमाणे माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या 2 विषयांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. कोणतंही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेनं विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरं जावं अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संभाव्य व्यापार करारामुळे शेअर बाजारात आजही तेजी झाली. दिवसअखेर सेन्सेक्स 485 अंकांनी वधारून 84,066 अंकांवर बंद झाला. निफ्टी 174 अंकांची वाढ नोंदवून 25,867 अंकांवर स्थिरावला. सोन्या चांदीच्या बाजारपेठेत आजही तेजी होती. चांदी आज 9,500 रुपयांनी महाग होऊन किलोमागे 2,61,000 रुपयांच्या पलीकडे गेली. सोन्याचे दर 3,500 रुपयांनी वधारल्यानं 1 तोळा 22 कॅरेट सोन्यासाठी 1,55,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतून मुंबईचा संघ बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकनं मुंबईला 4 गडी राखून पराभूत केलं. उपांत्य फेरीत कर्नाटकचा सामना उत्तराखंड सोबत होईल. जम्मू काश्मीरचा सामना आंध्र प्रदेश आणि बंगाल यांच्यातल्या विजेत्याविरुद्ध होईल. राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबवण्यासंदर्भात शिक्षणतज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या समितीने आज आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. लवकरच हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित घट, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीची आघाडी, 2 ठिकाणी सत्तेत येण्याची काँग्रेसला आशा. राज्यात लवकरच 70,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. व्यावहारिक अनुभव घेण्यावर भर देण्याचं परीक्षा पे चर्चामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विद्यार्थ्यांना आवाहन आणि राज्य शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा उद्यापासून. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.